आज आम्ही तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत एक असा कार्यक्रम ज्याची सर्वांना अगदी फार गरज आहे. आपल्या सर्वांचं जीवन बंधू भगिनींनो फार त्रस्त आहे आणि ते त्रस्त ह्याच्यासाठी आहे कारण आपण सर्व खूप व्यस्त आहोत की नाही. आणि आपली व्यस्तताच आपल्याला त्रस्त करत चाललेली आहे आणि ह्याचे परिणाम आपल्या स्वतःच्या जीवनावर, वैयक्तिक जीवनावर, आपल्या मानसिक स्तरावर, आपल्या सामाजिक स्तरावर, सर्व गोष्टींवर काही ना काहीतरी परिणाम करत आहे. तर ह्यातून आपल्याला जो मार्ग आहे तो आहे राजयोग. आणि ह्या विषयावर आपल्यासोबत चर्चा करणार आहेत किंवा आपल्याला मार्गदर्शन देणार आहेत मुंबईवरून आलेले आमचे आदरणीय भ्राता डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन परब हे प्रजापिता ब्रह्माकुमारीजचे स्टुडंट आहेत. संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक जो काही लेसन आहे, जो काही अभ्यास आहे, ते स्वतः ह्याचं अनुकरण करतात आणि मगच त्याच्यावर संशोधन करून लोकांपर्यंत एक एक गोष्ट पोहोचवतात. डॉक्टर सचिन काउन्सिलर, ज्याला आपण समउपदेशक असं म्हणतो, अतिशय एक सुंदर अशी व्यक्ती आहे जी इतकं सुंदर समउपदेशन करते की मुंबईमध्ये आम्ही पाहतो अनेक युवा वर्ग आमच्याकडे सिनियर सिटिझन, ज्येष्ठ नागरिक काही ना काही कारणं घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्यांना इतकं छान ते मार्गदर्शन करतात. अनेक कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये बरेचशा वर्कशॉप्स ते करत असतात. मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये आपण बरेचसे वर्कशॉप्स करून आणलेले आहेत. फक्त मुंबईत नव्हे, भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्येही आपण आपल्या सेवा देत आलेले आहात. आपल्या बोलण्याची शैली जी आहे ती अतिशय सुंदर अशी आहे आणि लोकांना अगदी अपील करेल अशी आहे. तर मी जास्त वेळ न घेता आदरणीय डॉक्टर श्री सचिन परब यांना मंचावर येण्याचा अनुरोध करते. तर आम्ही आपण सर्वजण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आदरणीय डॉक्टर सचिन परबजी.
ओम शांती. सर्वजण माझ्या बरोबर बोला. ओम शांती. इथून आवाज नाही येत आहे. ओम शांती. आणखी एकदा बोला. ओम शांती. थँक्यू व्हेरी मच. विषयाचा आहे त्रस्त आणि व्यस्त जीवनासाठी मस्त राजयोग. मग आपण इथे कशासाठी आलेलो आहोत? मस्त रिलॅक्सेशनचा अनुभव करण्यासाठी. ठीक आहे ना? कोण कोण टेन्शन मध्ये आहे इथे? आता बसताना पण किती लोकांना टेन्शन आलं मला सांगा. 5 वाजता आम्हाला बोलवलं, आम्ही 4:45 आलो 5 अगोदर आणि आता 5:30 कार्यक्रम चालू करताय. असं किती जणांना वाटलं जरा खरं खरं सांगा, हात वर करा जे डिस्टर्ब झाले. कॉंग्रॅच्युलेशन, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. फार कंजूस लोक आहे. टाळ्या पण कशा वाजवतात? चांगल्या वाजवा टाळ्या. अशा टाळ्या वाजवा की बाहेर जे काही थांबले असतील ते धावत आले पाहिजे. व्हेरी गुड. मला असं सांगितलं इथे डॉक्टर्स पण बसलेले आहेत. डॉक्टर्स किती आहेत जरा हात वर करा फॉर माय इन्फॉर्मेशन. अच्छा ओके. बाकी सर्व पेशंट आहेत का? अच्छा. या कार्यक्रमामध्ये आपल्याला रिलॅक्स राहायचं. मी पुन्हा सांगतो, टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेण्यासाठी मी इथे आहे. मला भरपूर टेन्शन येतं आणि पूर्ण प्रोग्रामला गेल्यावर मला नेहमी सांगतं आपण शार्प चालू करायचं 5 वाजता आणि मी त्यानुसार प्लॅनिंग करून तयार असतो. 5 ते 6 मला बोलायचं आहे आणि नेहमी उशीर होतो, त्यामुळे मला याची सवय झालेली आहे. आणि फार असे जे लोक डिस्टर्ब होतात त्यांना शांत करायची जबाबदारी माझ्यावर येते. माझा स्वतःचा मी अनुभव सांगतो तुम्हाला. एकदा मी साऊथला गेलेलो दक्षिण भारतामध्ये आणि तिथे असंच लेक्चर होतं स्ट्रेस मॅनेजमेंटवर आणि मला बोलायचं होतं. पण तिथे प्रॉब्लेम काय आहे साऊथला? कसला प्रॉब्लेम आहे? हा, माईकचा? लँग्वेज. बरोबर ओळखला, हुशार लोक आहात तुम्ही. त तर माझी भाषा समजण्यासाठी काही लोकांना समजत होती त्यासाठी ट्रान्सलेटर ठेवलेला. तर मी पहिला अर्धा तास बोललो नॉनस्टॉप आणि जो ट्रान्सलेटर होता किंवा भाषांतर करणारी व्यक्ती होती ती म्हणाली एका लाईन मध्ये तिने पूर्ण भाषांतर केलं माझ्या अर्ध्या तासाच्या स्पीचचं. माझं टेन्शन आणखीन वाढलं, मला टेन्शनवर बोलायचं होतं. मी म्हटलं आणखीन आपण बोलूया 15 मिनिटं. आणखीन 15 मिनिटं बोललो मी भाषांतर पुन्हा एका लाईन मध्ये. मला वाटलं माझ्यासाठी इशारा आहे, मी बसलो पाहिजे. पण मी नेहमी दुसऱ्यांना सांगत असतो की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. मी म्हटलं आता माझ्यासाठी वेळ आहे पॉझिटिव्ह विचार करायची. आणि मी नेहमी विचार करायला लागलो की खरोखर यांची भाषा एकदम शक्तिशाली असली पाहिजे, कमी शब्दामध्ये हे जास्त सांगत असले पाहिजे. पण मला राहावलं नाही. आणि मग त्या भाषांतर करणाऱ्या व्यक्तीला मी विचारलं की बहनजी तुम्ही असं काय भाषांतर केलं? तर त्या म्हणाले जाऊन दे डॉक्टर साहेब काय नाही. म्हटलं नाही मला जाणून घ्यायचंय तुम्ही काय भाषांतर केलं. एवढे सगळ्या हुशार लोक बसलेली ऑगस्ट ऑडियन्स होतं, तर तुम्ही असं काय भाषांतर केलं? ते म्हणले सचिनबाई तुम्ही जे पहिले अर्धा तास बोललात त्याचं भाषांतर होतं की आतापर्यंत डॉक्टर साहेबांनी काही नवीन गोष्ट सांगितलेली नाहीये. म्हटलं व्हेरी गुड. पुढच्या 15 मिनिटांचं भाषांतर काय होतं? पुढच्या 15 मिनिटांचं भाषांतर असं होतं मला नाही वाटत डॉक्टर साहेब काही नवीन गोष्ट सांगणार आहेत. आणि शेवटी ती म्हणाली आय वॉज राईट. तर जेव्हा मी असे डॉक्टर्स किंवा इंजिनियर्स वकील यांच्या समोर बोलतो मला असं राहून राहून वाटतं आपण नवीन नवीन काय सांगणार. प्रत्येकाने जीवनात अनुभव घेतलेला असतो हा की नाही? इथे कोण असा आहे ज्याला कधी टेन्शन आलंच नाही? हात वर करा. कॅमेरा आहे, फोटो येणार टीव्हीवर. ज्याला कधीच टेन्शन नाही आलं असा एखादा व्यक्ती आहे? असू शकतो. चंद्रपूर आहे. आई एक व्यक्ती आहे. अच्छा कधीच टेन्शन आलं नाही तुम्हाला? मग दिलं काय तुम्ही दुसऱ्यांना? अच्छा असेल माहित नाही, चर्चा केल्यावर आपल्याला कळेल. चला तुम्ही थोडे रिलॅक्स झालेले आहात, आपण चालू करूया आजचं सेशन. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर मी प्रश्न विचारणार आहे सेशनमध्ये, कारण सवय आहे आम्हाला बोलण्याची. आम्ही स्वतः तर झोपत नाही, समोर जाणं पण झोपायला देत नाही. लेस चान्स चित्राकडे बघायचं आहे. या चित्रामध्ये मी कुठे आहे का? माझं जीवन असं आहे का? इज माय लाईफ लाईक दिस? कोणाला असं वाटतं की मी नेहमी धावत असतो? मुंबईमध्ये तर वेगळी अवस्था आहे, मला चंद्रपूर बद्दल माहिती नाही. कोण आहे इथे ज्याला नेहमी बिझी असतात? नेहमी बिझी असतात असे किती जण आहे? मला फक्त जाणून घ्यायचं आहे किती जण बिझी असतात भरपूर. हात वर करा चांगला. मला दिसत नाही, फोकस येतोय माझ्या डोळ्यावर. 4, 5, 6. अच्छा आणि बाकी कसे असतात? इझी असतात. अच्छा हे फार महत्वाची स्लाइड आहे, कारण आम्ही जेव्हा पण लोकांना सांगतो की तुम्ही या ऐकून घ्या, नाही काय करू डॉक्टर साहेब तुम्ही म्हणता ना ते एकदम बरोबर आहे हो, पण काय करू वेळच नाही. किती लोकांना वाटतं की माझ्याकडे वेळच नसतो, वेळ नाही आहे. विचार करून वेळ नाही आहे. मला आश्चर्य वाटतं, अगोदर आपल्याकडे वॉशिंग मशीन नव्हती, हाताने कपडे धुवायचे, ठीक आहे ना? अगोदर आपण वाटा त्या वाट्यावर काय म्हणतात त्याला, पाटा की वाटा, पाट्यावर वाटायचे. आता मिक्सर आलेले आहे, टीव्ही अगोदर ऑन करावं लागायचं, रिमोट कंट्रोल आलाय. तर ही सगळी साधनं कशासाठी आहेत? कशासाठी आहेत? वेळ वाचवण्यासाठी आहेत ना. वेळ वाचतो की नाही? ह्याच्या अगोदर आपण एकदम खाली होतो, रिलॅक्स होतो. तर ही साधनं आल्यावर आणखी रिलॅक्स व्हायला पाहिजे ना. पण मला उलट दिसतंय, ही साधनं जेव्हापासून आले तेव्हा आणखीन आपण बिझी झालेलो. आणि बिझी शब्द तुम्हाला खरंच सांगू, मॅनेजमेंट मध्ये आम्ही आता वापरत नाही. एखादा मी स्वतः कॉर्पोरेट्स मध्ये काम करतो, कन्सल्टंट आहे. हाताखाली भरपूर लोक काम करतात. एखादा व्यक्ती म्हणाला की सर मी फार बिझी आहे, आय जस्ट गेट लॉस्ट. बिझी हा शब्द आम्ही वापरतच नाही. का? कारण इट्स अ मिसनोमर. बिझी कोणी नसतं, आपल्या सर्वांच्या प्रायोरिटीज असतात. सो बिझी बोलणं ठीक नाही. तुम्ही असं बोला की माझी ही प्रायोरिटी नाही आहे, तो शब्द ठीक आहे, पण बिझी नाही. बिझी असताना कधी असं झालंय की मी एवढा बिझी आहे झोपायलाच नाही वेळ मिळाला. मला तर जेव्हा पेशंट येतात फार सुंदर बोलतात आणि मी ते नोट करून ठेवतो काय काय बोलतात ते. डॉक्टर साहेब काय करू, मरायला सुद्धा वेळ नाही आहे. असं कोण आहे का इथे ज्याला मरायला पण वेळ नाही? एक पेशंट म्हणाला की डॉक्टर साहेब काय करू, विष खायला सुद्धा वेळ नाही आहे. मी त्याला म्हणाला खाऊ पण नका, ऑली डुप्लिकेट माल मिळतो, ओरिजिनल पाहिजे तर मला सांगा. विष खायला सुद्धा वेळ नाहीये. ही अवस्था जी आहे, आणि ज्या लोकांना स्ट्रेस झाला, पाचचा प्रोग्राम साडेपाच वाजता झाला, बी केअरफुल, कारण यू आर मोर प्रोन टू हार्ट डिसीज. आपको दिल की बीमारी होने के ज्यादा चान्सेस है. जे कार्डिओलॉजिस्ट किंवा फिजिशियन इथे बसलेले त्यांना माहिती आहे, पण जे नाही बसले त्यांच्यासाठी मी सांगतो. एक पर्सनॅलिटी असते ज्याला आम्ही टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतो. ऐकलंय टाईप ए पर्सनॅलिटी बद्दल? टाईप ए माना ज्यांना नेहमी घाई असते. दे आर परफेक्शनिस्ट, प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे. पाच म्हणजे पाच, एक सेकंड इकडे तिकडे नाही, नेहमी पहिले येणार, टॉपर्स. आम्ही बघितलं हे जे टाईप ए पर्सनॅलिटी वाले लोक असतात ते म्हणतात कल करना है सो आज कर, आज करना है सो अभी और कैसे चुटकी में. ह्या लोकांना जरा काय लेट झाला किंवा वेळ लगेच ते इरिटेबल होतात. आणि ह्याच्या एकदम अपोजिट एक अशी पर्सनॅलिटी असते, ती पर्सनॅलिटी मी इथे जास्त बघतोय, त्याला आम्ही म्हणतो टाईप बी पर्सनॅलिटी. टाईप बी पर्सनॅलिटी म्हणजे सुस्त, एकदम रिलॅक्स, काही घाई नाहीये. आज करना है सो कल कर, कल करना है सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. त्यांना कधीही टेन्शन घाई नसते, त्यांच्यामुळे दुसऱ्यांना टेन्शन येतं. टाईप ए आणि टाईप बी पर्सनॅलिटी. आपल्याला टाईप ए आणि बी नाही, दोघांचा सुवर्ण मध्य साधायचा. तो कसा साधायचा ते आपण बघणार आहोत. स्ट्रेस, आपण आता 21व्या शताब्दीमध्ये आहोत. मागची चार शतकं आम्ही बघितली की लोकांमध्ये फार फेथ होता 17व्या शताब्दीपर्यंत. मग लोक तर्क द्यायला लागले, त्या तर्कामुळे आपण 19व्या शताब्दीमध्ये प्रगती केली. पण 20वी शताब्दी जी आता गेली, 20वं शतक, ती तणावाची शताब्दी. 3 महायुद्ध 20व्या शतकात आपण पाहिली, फार डिस्टर्बन्स, भरपूर युद्ध झाले. आणि 21व्या शताब्दीवर आपण आहोत, 11व्या वर्षी आहोत. आता 21वी शताब्दी दोनच पॉसिबिलिटी आहे. इदर इट विल बी अ सेंचुरी ऑफ पॅनिक ऑर पीस. चॉईस आपल्या हातामध्ये आहे. एकतर तुम्ही शांत व्हाल, 21व्या शताब्दीमध्ये स्वर्ग येणार आहे या सृष्टीवर, किंवा या शताब्दीमध्ये विनाश होणार आहे. आणि आपण चारी बाजूला हे वातावरण बघतोय. चॉईस आपल्या हातामध्ये आहे. तर आपण कोणत्या ग्रुपमध्ये येणार? लेट सी तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहात. सर्वजण एक एक्सरसाइज करायला तयार आहे? कराल एक्सरसाइज? कराल एक्सरसाइज? आवाज नाही येत आहे. अच्छा अच्छा ठीक आहे, कारण भरपूर वेळ बसलेले आहात. 5 वाजून गेले. सायन्स आम्हाला सांगतं की 20 मिनिटापेक्षा जास्त आपण एकाग्र बसू शकत नाही. त्याच्यानंतर आपण डोकं हलवत असतो, आतमध्ये काय जात नाही. सर्वांनी सरळ बसायचं आहे, सरळ बसा, सरळ म्हणजे मान आणि कंबर एका लाईन मध्ये ठेवायची आहे. आपण एक एक्सरसाइज करणार आहोत. हा एक्सरसाइज मी नेहमी करवतो. आज सकाळी माझ्या सेशनला जे होते त्यातले कोणी इथे आलेले आहेत? इंजिनिअरिंग आणि लॉ कॉलेज मधले? इंजिनिअरिंग लॉ कॉलेज, ओके ठीक आहे. आपण सर्वांनी अनुभव करायचा आहे. दोन्ही हात असे पुढे घ्यायचे, दोन्ही हात पुढे घ्यायचे. सर्वांनी अनुभव करायचा आहे. मला जरा बघायचं आहे की तुमच्यामध्ये किती ब्लॉकेजेस आहेत ते. अंगठा आतमध्ये मुठ्ठी बंद, सर्वांनी सिन्सिअरली करायचं. अच्छा एक्झाम प्रोग्रामचा हा एक एक्झाम आहे. अंगठा आतमध्ये मुठ्ठी बंद, दोन्ही हात सरळ, कॅमेरा तुमच्याकडे येणार आहे त्यामुळे सांभाळून करा, दोन्ही हात वर घ्या. व्हेरी गुड, एक्सलंट. मुठ्ठी बंद करायची आहे, मुठ्ठी बंद करायची आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि मुठ्ठीला तुम्ही टाईट करत चला, टाईट करत चला, टाईट करा. जेवढा काय राग आहे आम्हाला 5 वाजता बोलवलं, 5:30 चालू, मग अर्धा तास गेला, राग येऊ द्या मुठ्ठीमध्ये सगळा. लहानपणापासून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा, आपोआप मुठ्ठी टाईट होईल. एकदम सलमान खान सारखी टाईट करा मुठ्ठी आणि फील करा की माझ्या जीवनातलं सगळं राग, डिप्रेशन, अँगर, एन्झायटी सगळं मुठ्ठीमध्ये येत आहे. माझी मुठ्ठी टाईट होत चालली आहे, टाईट होत चाललेली आहे, होत चाललेली आहे, होत चाललेली आहे. जेव्हा मुठ्ठी टाईट होते मला कसं वाटतंय, फील करा. हाऊ आर यू फिलिंग, कसं वाटतं? एक्सलंट, ब्युटिफुल. आता हळूहळू इन्स्ट्रक्शन लक्षपूर्वक ऐका. मुठ्ठीला एकदम लूज करत चला, लूज करा, लूज करा, लूज करा, लूज करा, लूज करा, लूज करा. उघडायची नाही, लूज करा, लूज करा आणि फील करा. जशी माझी मुठ्ठी उघडत चालले मला कसं वाटतंय, कसं वाटतंय, हाऊ आय एम फिलिंग. लूज करा, हळूहळू डोळे उघडा आणि इकडे बघा आणि असं करा, वर जाऊ दे परमात्म्याकडे, सगळं टेन्शन हात खाली करा. व्हेरी गुड, आपल्यासाठी टाळ्या वाजवा. वा, प्रश्न माझा असा आहे की जेव्हा मुठ्ठी टाईट होत होती किती लोकांना बरं वाटत होतं, आणखीन थोडा वेळ तो राहतो, किती लोकांना बरं वाटत होतं मुठ्ठी जेव्हा बंद होत होती. हात चांगला वर करा ज्यांना बरं वाटत होतं मुठ्ठी बंद केल्यावर. 10, 15, 20, 25. वा, अच्छा मुठ्ठी उघडल्यावर किती जणांना बरं वाटलं ओपन केल्यानंतर? अच्छा मेजॉरिटी आहे, एक्सलंट. आता रिझल्ट सांगूया, परीक्षेचा निकाल. मुठ्ठी बंद करणे म्हणजे, मुठ्ठी बंद करणे म्हणजे, मुठ्ठी बंद करणे म्हणजे पकडून ठेवणे. मुठ्ठी बंद करणे स्पिरिच्युअलिटी मध्ये पकडून ठेवणे आहे. जेवढं जास्त पकडून ठेवाल तेवढा जास्त प्रॉब्लेम. 20 वर्षापूर्वी मला शिवी दिलेली, मी नाही सोडणार आहे, पकडून ठेवलेलं आहे. मी आल्यापासून हसवण्याचा प्रयत्न करतोय, हसवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक रो मध्ये माझं लक्ष आहे, ठीक आहे ना, कोणाची काय अवस्था आहे ते. काही लोक अजिबात हसलेले नाहीत अजूनपर्यंत, अर्धा तास व्हायला आला अजून ते हसलेले नाही आहेत. का नाही हसले? पकडून ठेवलेलं आहे. यू हॅव टू लेट गो. जोपर्यंत तुम्ही जेवढं जास्त पकडून ठेवाल, त्रास कोणाला? माझ्याकडे एक काउन्सिलर असल्यामुळे भरपूर केसेस येतात. बाप आणि मुलगा एका घरात राहणार आहे, 35 वर्ष एका घरात राहतात, आपापसात बोलत नाहीये. मी जेव्हा गेलो तर माझ्याशी बोलले ते, मी म्हटलं काय झालं, तर हा असा असा वागलाय आणि असं वागायला नाही पाहिजे होता. मी म्हटलं ठीक आहे, त्याच्याकडून चूक झाली, मी मान्य करतो चूक झाली, पण आता 35 वर्ष झालेली आहेत, 35 वर्ष फार होतात, तुम्ही क्षमा करा, त्याला माफ करा. ह्याला क्षमा करू शकतो, त्याला क्षमा करू शकतो, पण ह्याला मी कधीच क्षमा करू शकत नाही. त्रास कोणाला, त्रास कोणाला होणार? जो पकडून ठेवलाय त्याला त्रास होणार. आता तुम्हाला पण ठरवायचं आहे की किती एखाद्या गोष्टीला पकडून ठेवायचं. जेवढा जो जास्त पकडून ठेवतो त्याला जास्त त्रास होतो. आणि ह्या वेळेला सगळ्यात मोठे आजार जे आहेत त्याला आम्ही हाच आजार म्हणतो. हा आजार म्हणजे ब्लॉक. यू आर ब्लॉकिंग द फ्लो ऑफ एनर्जी. तुम्ही ऊर्जेच्या प्रवाहाला रोखतात. त्या वेळेला सगळ्यात मोठा आजार जो आहे हार्ट अटॅक. आणि हार्ट अटॅक होतो म्हणजे काय होतं? रक्ताची काय होतं? रक्ताची गाठ होते, क्लॉट. आधी रक्ताची गाठ कशी होते? पहिली विचारांची गाठ होते. इट इज द थॉट क्लॉट विच लीड्स टू ब्लड क्लॉट. रक्त आपल्या शरीरामध्ये सारखं वाहत असतं, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. वेन यू आर ब्लॉकिंग द फ्लो इट क्लॉट्स. पटतंय? याला आम्ही म्हणतो ब्लॉक डिसीज. ब्लॉक इन द ब्रेन, ब्लॉक इन द हार्ट, इंटेस्टाइन मध्ये ब्लॉक, जॉइंट्स मध्ये ब्लॉक, एवढी ब्लॉकची सवय झालेली आहे की राहायला पण कुठे आले, ब्लॉक मध्ये राहायला आले, ब्लॉकच आवडायला लागले. ब्लॉक, जेवढे जास्त ब्लॉक तेवढं जास्त टेन्शन. सोल्युशन काय आहे? सोल्युशन काय आहे? यू हॅव टू लेट गो. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून भारतामध्ये तुम्ही बघत असाल, जेवढे पण देवी देवता आहेत, कोणत्या देवी देवताला तुम्ही असं बघितलंय असा उभा आहे मुठ्ठी बंद करून? देवी देवता कसे असतात? त्यांचा हात कसा असतो? इट इज लाईक दिस. आशीर्वाद देतात, लक्ष्मीचा हात असा असतो. एनर्जी इज फ्लोईंग. जोपर्यंत तुमची एनर्जी फ्लो होत नाही तोपर्यंत यू कांट बी हेल्दी. कधी बघितलंय लक्ष्मी नारायण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, श्रीकृष्णाला ब्रॉन्कायटिस झालेला? हे आजार आम्ही ऐकलेले नाही आहे. देवता कधी आजारी नाही पडत, बिकॉज द एनर्जी इज फ्लोईंग. हे चित्र मी नेहमी दाखवतो. कोणी ऐकलंय ह्या आधीचं नाव? हे खरं आहे की खोटं आहे? हा 2 वर्षांचा मुलगा आहे. तुम्हाला वाटतं हे खरं असेल? आजकाल कॉम्प्युटरवर काही करू शकतो आपण. 2 वर्षांचा मुलगा सिगरेट पितोय, खरं आहे की खोटं आहे? लेट सी. व्हिडिओला बघा व्यवस्थितपणे. 2 वर्षाचा हा मुलगा आहे, दिवसाला 40 सिगरेट पितो. त्याची बहीण आहे ती बाजूला, छोटी बहीण. तर अशी 3 मुलं आली 5 वर्षाची. तर मला म्हणजे डॉक्टर साहेब आम्हाला पण औषध पाहिजे. मी म्हटलं कोणासाठी पाहिजे? आईसाठी पाहिजे का वडिलांसाठी पाहिजे का? म्हणजे वडिलांसाठी नको. मी म्हटलं आईसाठी पाहिजे का? नाही नाही आईला पण नको. मशारी वगैरे लावते का? नाही नाही तसं काय नाही. म्हटलं काका? म्हटलं काका नाहीत. म्हटलं आजूबाजूला कोणी? म्हटलं नाही कोणासाठी नाही पाहिजे. मी म्हटलं कोणासाठी पाहिजे मग? नाही नाही आमच्यासाठी पाहिजे. मी म्हटलं तुम्ही काय घेता? तर तो थोडा लहान होता, 4-5 वर्षाचा असेल, तो थोडा थोडा अशी मान खाली घेऊन म्हटलं काय घेतोस काय ते तरी सांग, मग मी तुला औषध दे. तो म्हणाला मी सिगार पितो. सिगार? मला वाटलं मस्करी करतोय. मी म्हटलं सिगार तुला माहिती आहे का कशी असते सिगार? दे. त्यांनी खिशातून काढून दाखवली आणि एवढी मोठी सिगार मी पण पहिल्यांदाच बघितली होती. चित्रपटातून आम्ही बघतो पण पहिल्यांदा मी पण बघितली ती सिगार आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी म्हटलं 4 वर्षाचा मुलगा खिशात सिगार घेऊन फिरतोय. मी त्याला प्रश्न विचारले किती रुपयाला मिळते? म्हणाला 70 रुपयाला 1 सिगार मिळते. म्हटलं तुला पैसे कुठून मिळतात? गप्प झाला. मी म्हटलं नाही सांग मला कुठून मिळतात. नाही आम्ही लोखंड विकतो, लोखंड असतं ना ते गटारावर किंवा असे भंगार विकून पैसे. मी म्हटलं ठीक आहे 1 सिगार तू अख्खी पितो? म्हटलं नाही जमत आम्हाला, आम्ही 4 जगं मिळून पितो, चौघं मिळून 1 सिगार पितो. म्हटलं आणखीन काय घेतो? तो बोलतो आठवड्यातून एकदा देशी दारू. मला फार वाईट वाटलं आणि इट इज माझ्याकडे भरपूर फोटो आहेत, जर मी तुम्हाला दाखवायला गेलं तर वेळ कमी पडेल. फार विचित्र अवस्था आहे व्यसनांमुळे. का एका मुलाला व्यसन करावं लागतंय? ऍडल्ट्स तर करतातच. आणि जेव्हा मी याच्याबद्दल बोलतो भरपूर लोक मला म्हणतात ना आम्हाला काही व्यसन नाही आहे. होल्ड ऑन. व्यसन फक्त दारू सिगरेट तंबाखूचं नसतं, व्यसन भरपूर गोष्टींचं असतं. हा फार मोठा विषय आहे. माझ्याकडे लोक येतात, एक पेशंट मला आठवतोय, फिमेल पेशंट, रोज 15 वर्षापासून ती व्यक्ती रोज रात्री 2 थम्सअपची बॉटल पिते. फूड ऍडिक्शन, कोल्ड ड्रिंक ऍडिक्शन, रिलेशनशिप ऍडिक्शन, शॉपिंग ऍडिक्शन. ऍडिक्शन हा फार मोठा विषय आहे. का लोक ऍडिक्शन करतात? तर हे पण मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगेन. माझ्याकडे एक आला आणि माझा खास इथे डॉक्टर आहे म्हणून मी सांगतो, माझा खास मित्र. मी पूर्ण भारतात नागालँड, अरुणाचल प्रदेश किंवा खारी केरळमध्ये भरपूर ठिकाणी गेलोय. तर हा मित्र खास महाराष्ट्रात राहून चांगली प्रॅक्टिस, पण 2 पेशंटच्या मध्ये काय करणार? 2 पेशंटच्या मध्ये तंबाखू खाणार, मध्येच सिगरेट उडणार, सगळी व्यसन आला. तर मला फार वाईट वाटायचं. मी म्हटलं अरे मी पूर्ण भारतात जातो, लोकांचं व्यसन सोडवतो आणि तू स्वतः डॉक्टर असून हे सगळी व्यसनं करतोस, तुमच्यामुळे आम्हाला ऐकून घ्यावं लागतं की डॉक्टर ज्यांना सगळं माहिती असतं तरी हे व्यसनं का करतात. तर मी त्याला विचारलं की तू तंबाखू का खातोस, काय केलं असेल त्याने. हा, तेव्हा त्याला मी विचारलं तंबाखू का खातोस, काय केलं असेल. त्याला राग आला, मला म्हणाला खबर राग, ह्याला तंबाखू म्हणू नकोस, अपमान आहे तंबाखूचा. मी म्हटलं तंबाखूला तंबाखू म्हणणार नाही तर काय म्हणणार, तुमचं नाही हा तंबाखू नाही आहे. मी म्हटलं काय आहे, म्हणाला हा तंबाखू नाही आहे, हे आहे चैतन्य चूर्ण. नवीन नाव दिलं त्याने मला. म्हटलं चैतन्य चूर्ण ठीक आहे, पण सिगरेट पितो त्याचं काय. पुन्हा म्हणाला खबरदार, ह्याला सिगरेट म्हणू नको, आपण भारतीय आहोत. मी म्हटलं भारतीय आणि सिगरेटचा काय संबंध आहे. नाही, ही सिगरेट नाही आहे. मी म्हटलं काय आहे. त्यांनी नवीन नाव दिलं सिगरेटला. म्हणाला ही सिगरेट नाही आहे, ही आहे श्वेत वस्त्रधारिणी धूम्रपान दंडिका. श्वेत वस्त्रधारिणी धूम्रपान दंडिका. म्हटलं बिडी पितोस तेव्हा काय, प्रॅक्टिस चालत नाही, सिगरेट परवडत नाही, बिडी पितोस त्याचं काय. म्हटलं बिडी बोलू नकोस ह्याला. म्हटलं काय बोलू. हरित वस्त्रधारिणी धूम्रपान दंडिका. आम्ही अशा लोकांना सोडत नाही, त्याच्या मागे लागलो मी. मी म्हटलं ठीक आहे श्वेत आणि हरित वस्त्रधारिणी, पण तुला मिळतं काय याच्यामधून. म्हणा म्हणाला सचिन तू ट्राय कर, तुला कळेल मला काय मिळतं ते. शिकलेल्या लोकांना कन्सील करणं फार कठीण असतं, अनपढ लोक लगेच समजतात. तर मी म्हणालो जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी करेन. तुला काय मिळतं, तू तर डॉक्टर आहेस, तुला माहिती आहे की हे स्लो पॉइजन आहे, हे तुला हळूहळू संपवत आहे, यू नो इट व्हेरी वेल. जेव्हा मी त्याला हे सांगितलं काय म्हणाला असेल मला, तो काय म्हणाला असेल. म्हणाला हा सचिन बरोबर आहे तुझं म्हणणं, मला पण ना काय घाई नाही, मला पण हळूहळूच मरायचंय. मी म्हणलं पण तुला मिळतं काय याच्यातून, तू का घेतोस. आय वॉज परसिस्टंट. और लास्ट में उन्होंने कहा कि सचिन जैसे ही मैं स्मोक करता हूं ऐसी किक लगती है, किक. किक हा शब्द वापरला. मी म्हटलं किक काय असते. मला फुटबॉल ची किक माहित आहे, ही कोणती किक आहे. म्हटलं जेव्हा मी सिगरेट ओढतो एकदम एकदम काय होतं, शांती होते. मी म्हटलं देअर यू आर बँग ऑन द टार्गेट. तुला सिगरेटची आवश्यकताच नाही आहे, तुला तर कसली आवश्यकता आहे, कसली आवश्यकता आहे, कसली आवश्यकता आहे, शांतीची, जो तू सिगरेट मध्ये शोधतोय. जर सिगरेट मध्ये शांती असती तर ब्रह्माकुमारी ओम शांती बोलले नसता. ब्रह्माकुमारी बोलले असते सिगरेट शांती. सिगरेट घ्या शांत व्हा, सिगरेट घ्या शांत व्हा. त्यांनी मला विचारलं काय करू. मी म्हटलं बघ, मी गॅरंटी देत नाही, पण जर तू राजयोगाचा अभ्यास केला असता तुझा कदाचित व्यसन सुटेल. आणि मला आश्चर्य वाटलं त्या डॉक्टरनी 22 वर्षाचं व्यसन 7 दिवसाच्या राजयोगाच्या अभ्यासाने, 7 दिवसामध्ये 7 डेज विदाउट एनी विड्रॉवल सिम्पटम, 22 वर्षाचं व्यसन त्याचं सुटलं. सो दिस इज अ मिरॅकल ऑफ राजयोगा. लिडिंग कॉजेस ऑफ डेथ आम्ही आता सध्या बघतो. काय इलाज आहे आपल्याकडे. कोरोनरी आर्टरी डिसीज, हायपरटेन्शन, डिप्रेशन, गोळ्या खात राहा. आणि काही वेळेला गोळ्या पण काम करत नाही असे पेशंट मी बघितलेले आहे. भरपूर लोक डॉक्टर्स आम्हाला म्हणतात जीन्स आहेत. आम्ही म्हणतो जीन्स आर लाईक लोडेड गन्स, बट लाईफ स्टाईल आर ट्रिगर. तुमची जीवन पद्धती जर चांगली असेल तर जीन्स तुम्हाला लवकर इफेक्ट टाकत नाही. थोडी गुह्य फिलॉसॉफी आहे, पण मी तुम्हाला सांगेन हे अलोपॅथीमध्ये आता हळूहळू ऍक्सेप्ट करायला लागलाय. फिजिकल बॉडी फक्त नाही आहे, फिजिकल बॉडीच्या बाहेर पण 4-5 बॉडी आहेत. ज्ञानेश्वरीला आपण मानतो, ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन आहे, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण शरीर. 5 प्रकारचे शरीर असतात, अन्नमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश. तर ह्याच्यामध्ये एक एक कोश मध्ये ब्लॉकेज असतात आणि मेडिटेशन हे ब्लॉकेज निघत जातात, ह्याचा आपण आता अनुभव करणार आहोत. आपण नुसतं ऐकणार नाही आहोत, आता आपण असा अनुभव करणार आहोत. परमात्म्याची शक्ती आपण घेणार आहोत. And we'll start healing from our spiritual body. Spiritual body आपण आता हिल करत जाणार आहोत. आणि जेव्हा ही स्पिरिच्युअल बॉडीचं हिलिंग होतं पहिला जो अनुभव होतो जो तुम्हाला होणार आहे तो म्हणजे तुमचे ब्लॉक्स ओपन अप होत जाता. जी एनर्जी ट्रॅप आहे आतमध्ये, दमन ज्या एनर्जीचं झालेलं असेल ती रिलीज होते आणि रिलॅक्सेशनचा अनुभव होतो आणि शेवटी बहुत सुंदर अवस्था आती आहे ज्याला आपण शांत स्वरूप अवस्था म्हणतो. या अवस्थेमध्ये आपण आता जाणार आहोत. आम्ही बघितलं की जसं वय वाढत जातं तसं लोक हसणं कमी करतात. ऍडल्ट फक्त दिवसातून ऍव्हरेज, ते पण चांगले ऍडल्ट, 15 वेळा हसतात. मुलं किती वेळा हसत असते दिवसातून? किती वेळा? 50. 50-1, 50-2. लहान मुलं सांगतोय, अजून भाव वाढवायचा आहे की नाही. किती वेळा हसत असतील? 100. चला, आवाज तरी यायला लागले, चांगली गोष्ट आहे. आम्ही बघितलं की चिल्ड्रन्स एका वेळेला, एका दिवसामध्ये 150 ते 400 वेळा हसतात. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा फोटो बघून देखील लोक हसत नाही असे पण आहेत. तुम्ही विचार करा, हा फोटो बघून सुद्धा हसायला येत नाही, किती पकडलं असेल. हल्ली तर अशी अवस्था झालेली आहे, मला ही चंद्रपूरचं माहित नाही, मुंबईमध्ये लोक हसणं विसरलेली आहेत. हसण्यासाठी कुठे जावं लागतं? लाफिंग क्लब. इथे आहेत हास्य क्लब? अरे वा, म्हणजे इथे पण जरूरत आहे. आमच्या इकडे विक्रोळीमध्ये मी फार बघतो, सकाळी सकाळी 6 वाजता सगळे गोळा होतात आणि एकत्र त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात हसण्याचे. आणि मी बघितलं एकदा वॉकिंग करताना काही जोर जोरात हसत होते, तर जेव्हा हे हसायला लागले तर बाजूला कुत्रे होते. ते कुत्रे चांगले झोपलेले, का त्यांची नाईट ड्युटी संपलेली असते, मॉर्निंगला ते झोपायला येतात. आता जसे हसायला लागले तर कुत्रे पण भुंकायला लागले, भू करत, आम्हाला डिस्टर्ब करू नका, आम्ही झोपतोय. आता हसणं एक नॅचरल आहे, इट शुड कम. पण आम्ही असं बघतो की लोक जातात लाफिंग क्लब मध्ये, 50 रुपये असे फेकतात, अर्धा तास जोर जोर हसतात आणि पुन्हा घरी आल्यावर हसणं हे नैसर्गिक असायला पाहिजे. ऑफकोर्स लाफिंग क्लब गिव्ह रिझल्ट, पण आमचं असं मान्यता आहे इट शुड बी नॅचरल, आर्टिफिशियल असता कामा नये. आणि जेवढं तुम्ही हे मेंटेन कराल तेवढं तुमच्या शरीरामध्ये चेंजेस होतील चांगले, सकारात्मक. आणि हे मेडिटेशनने नॅचरल होऊ शकतं. आणि मी जी तुम्हाला एक्सरसाइज करवली, ही एक्सरसाइज खास डॉक्टरसाठी मी हे स्लाइड दाखवतोय, तुम्ही पण बघू शकता. हे आरबीसी क्लम्प्स आहेत. आरबीसी म्हणजे लाल रक्तकण, जी गाठ होते मी सांगितलं ना तुम्हाला, ही रक्ताची गाठ आहे क्लम्प्स. आणि जसं आपण मेडिटेशनमध्ये स्नेह, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेचा अनुभव करतो परमात्म्याच्या प्रेमाचा, हे आरबीसी ओपन अप व्हायला लागतं. भरपूर केसेसवर स्टडी झालेली आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमधले, आरबीसी क्लम्प्स आहेत. मेडिटेशन नंतर ते आरबीसी सुटसुटीत व्हायला लागलं, म्हणजे सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला लागलं. ऍसिड रिफ्लक्स, ऍसिडिटीचा ज्यांना त्रास होतो, परत हे जे रिझल्ट आहे हे एंजिओग्राफीचे रिझल्ट आहे. हे मी तुम्हाला फक्त ह्याच्यासाठीच दाखवतो की तुम्हाला विश्वास बसावा. ही आर्टरी बघा, ही हार्ट अटॅकची आर्टरी आहे. पेशंटचं नाव आहे दीनदयाळ. 90% ब्लॉक होता या आर्टरीमध्ये आणि त्यांनी एनजिओ बायपास केली नाही आणि आमच्याकडे आला, मेडिटेशन केल्यावर त्याची ही आर्टरी ओपन झाली. हा दुसरा पेशंट आहे, शी इज अ पेशंट फिमेल. दोन ठिकाणी ब्लॉक आहे तिला 90%. ऍडवाइज बायपास सर्जरी, रिफ्यूज बायपास सर्जरी. मेडिटेशन केलं, तिची आर्टरी ओपन अप झाली विदाउट एनी बायपास. आणि ही तर नेक्स्ट केस, अशा भरपूर केसेस आहे, पण ही क्लासिकल केस मी कधी विसरणार नाही. BR 5 अहमदाबादचा पेशंट, गुजराती, 100% कट ऑफ. ही तर आर्टरी दिसतच नाही आहे, हा डाय आहे, सफेद डाय, एंजिओग्राफी. 100% ब्लॉक, 100% ब्लॉक म्हणा 100% बायपास. हनुमान व्हायला तयार नाही, बोला मैं हनुमान नाही बनूंगा, छाती पाडावी लागते बायपास मध्ये. आला आमच्याकडे, मेडिटेशन केलं अँड लुक ॲट दिस आर्टरी, पूर्ण ओपन झालेली आहे. दिस इज द मिरॅकल. आम्हाला हे अगोदर माहीत नव्हतं, पण आता रिसर्च मध्ये आम्ही बघतोय की आर्टरी ओपन अप होऊ शकते जर तुम्ही मेडिटेशन केलं तर. ज्या लोकांना डिप्रेशन असतं त्यांच्या मेंदूमध्ये काही असे स्राव निघत नाही, जे लोक हसू शकत नाही, त्यांच्यामध्ये हे स्राव मेंदूमध्ये निघायला लागतात, त्याच्यावर पण स्टडी झालेल्या, सगळ्यात सुंदर रिझल्ट मला हा आवडतो. हा स्टडी केलेली जपानमध्ये हा रिसर्च केलेला. काय रिसर्च केला? डॉक्टर इमोटो, तुम्ही इंटरनेटवर जा, गुगल भगवानला विचारा. गुगल भगवान म्हणतो मी, ज्ञानाचा सागर आहे, काही टाईप करा तुम्हाला उत्तर मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर इमोटोचं नाव टाका, एक्सपेरिमेंट. त्यांनी काय केलं, पाण्याचे क्रिस्टल्स आहेत फ्रीज केले आणि त्याचे फोटोग्राफ घेतले आणि त्याला वेगवेगळे विचार दिले. प्रार्थनेच्या अगोदर त्याचा फोटो असा होता, प्रार्थना केल्यावर त्या पाण्याला सुंदर असं रूप आलं. जेव्हा आपण त्या पाण्याला थँक्यू म्हणतो तेव्हा त्याचं रूप असं झालं. त्याला निगेटिव्ह विचार दिले, त्याचं रूप असं झालं. लव्ह अँड अप्रिसिएशन, याचा अर्थ आपण जे तरंग पाण्यामध्ये सोडतो पाणी त्याला रेस्पॉन्ड करतं. विचार करा, ह्याचा स्वास्थ्याशी काय संबंध आहे? कोण सांगेल? हे तर पाण्यावर एक्सपेरिमेंट केलेले. हेल्थशी याचा काय कनेक्शन आहे? डॉक्टर्स, येस येस, व्हेरी गुड, टाळ्या वाजवा, करेक्ट आन्सर. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. तुम्ही इथे जो जो विचार करता त्याचे तरंग तुमच्या शरीरामध्ये त्याप्रमाणे निर्माण होत आहे. तुम्ही जर निगेटिव्ह विचार केला, 5 वाजता बोलवलं, 5:30 झाले आजूपर्यंत, बरोबर काय आमच्या वेळेवर किंमत आहे की नाही, काय बोलो, निगेटिव्ह हॉर्मोन्स निघाले, डॅमेज इज ऑलरेडी डन. तुम्ही विचार केला काही हरकत नाही, धीरज का फल मिठा होता, आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे, चांगले हॉर्मोन निघाले, यू आर फी कम्फर्टेबल. अजून किती वेळ बसावं लागणार माहिती नाही, 7 वाजता दवाखाना चालू करायचा आहे, निगेटिव्ह हॉर्मोन्स निघाले. आणि तुम्ही विचार केला काही नाही, महत्वाचा प्रोग्राम आहे, वेळ काढली तरी चालेल, प्रॅक्टिस नेहमीची आहे, आज इथे थोडा वेळ बसणार, उशीर झाला तरी चालेल, चांगले हॉर्मोन्स निघाले. क्षणाक्षणाला आपण आपलं शरीर बनवत असतो. इट इज युअर चॉईस. भरपूर गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. त्यावेळेला जर आपण असे विचार ठेवले, इट विल मेक अ डिफरन्स. ह्याच्यावर भरपूर स्टडी झालेले. तुमचे डीएनए पण कॉन्स्ट्रिक्ट होतात. तुमच्याकडे पॉझिटिव्ह इमोशन असतील तर डीएनए ओपन अप होतात, निगेटिव्ह इमोशन मध्ये डीएनए कॉन्स्ट्रिक्ट होतात. हा एक सुंदर रिसर्च आहे. टिलोमियर, आपल्या शरीरामध्ये पेशी असतात, पेशीमध्ये केंद्रक असतं, केंद्रकामध्ये जीन्स असतात, जीन्समध्ये डीएनए असतं, आणि डीएनएचा शेवटचा हिस्सा आहे आम्ही टिलोमियर म्हणतो. हा टिलोमियर छोटा होत जातो आणि त्याने आजार होतात, तुमचं आयुष्य कमी होतं. जे मेडिटेशन करतात त्यांच्यामध्ये हा डीएनए टिलोमियर चांगला होत जातो आणि वय तुमचं चांगलं होत जातं. यंग ही अवस्था आहे ब्रेनची. आता तुम्ही कोणत्या अवस्थेत आहे? किती लोक झोपलेले आहेत? त्यांनी हात वर करायचे, झोपलेले आहेत. अच्छा, झोपेमध्ये हात वर होत नाही. अच्छा, किती लोक जागृत आहेत? त्यांनी हात वर करा जे जागे आहेत. अच्छा, व्हेरी गुड. आता तुम्ही जागे आहात तर तुमचा मेंदू ह्या झोन मध्ये आहे, ऍक्टिव्ह झोन, बीचा. बीथा, बीथा म्हणजे 14-28 फ्रिक्वेन्सी सायकल्स पर सेकंड. थोड्या वेळाने तुम्ही मेडिटेशन करणार आहात तर तुमचा ब्रेन रिलॅक्स व्हायला लागेल. रिलॅक्स झाल्यावर तुम्ही अल्फा मध्ये जाल, ऍक्टिव्ह झोन. आणखीन तुम्ही डीप मध्ये गेला तर तुम्ही डेल्टा स्टेज पर्यंत जाऊ शकता. हल्लीचे लोक डेल्टा स्टेज मध्ये जाण्यासाठी याचा वापर करतात. आपण हे न घेता आपण या अवस्थेत जाणार आहोत आणि त्याचं नाव आहे राजयोग मेडिटेशन. राजयोग मेडिटेशन म्हणजे स्वतःला आत्मा समजून परमात्म्याशी कनेक्शन करणं. भरपूर लोकांना जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही मेडिटेशन, घाबरतात. ब्रह्माकुमारी मध्ये काय काय सोडावं लागेल, घाबरतात. मेडिटेशनला, मेडिटेशनला काही सोडायचं नसतं, प्राप्त करायचं असतं. मेडिटेशन मध्ये प्राप्ती होते. जे सुटायचंय ते ऑटोमॅटिक सुटतं. जे जाणार आहे ते निगेटिव्हिटीज जाणार आहे, पॉझिटिव्हिटी राहणार आहे. वी आर नॉट ह्युमन बीइंग्स विथ ओकेशनल स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, बट वी आर स्पिरिच्युअल बीइंग. आपण एक आध्यात्मिक शक्ती आहोत, दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करते. आणि आपण आता इथे बसल्या बसल्या आपल्या विचारांनी या 5 तत्वांच्या दुनियाच्या पलीकडे जाणार आहे. आणि एक अशी शक्ती आहे ज्याला आपण परमात्मा म्हणतो, जी ज्योतिष स्वरूप आहे, निराकार आहे, आपल्या सर्व आत्म्यांची पिता आहे. त्याच्याशी आपण योग लावणार आहोत, त्याच्याकडून शक्ती घेणार आहोत. त्याची क्वालिटी काय आहे? तो ज्ञानाचा सागर आहे, सर्व शक्तिवान आहे, प्रेमाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, खुशीचा सागर आहे, पवित्रतेचा सागर. ह्या सगळ्या क्वालिटीज आपण अनुभव करणार आहोत. आणि ह्याचा प्रूफ काय आहे? त्याचा प्रूफ आहे ही व्यक्ती. कोण आहे ही व्यक्ती? कोण आहे ह्या व्यक्तीला ओळखता तुम्ही जे पहिल्यांदा आले ते? शी इज मॉम. कोण आहे? शी इज दादी जानकी. करंटली यांचं वय आहे 94 वर्ष. तिसरी कक्षा शिकलेली आहे पण करंटली शी इज द मोस्ट स्टेबल माइंड इन द वर्ल्ड. तिला अवॉर्ड मिळालेले का? फॉरेन मध्ये लोकांनी तिच्यावर प्रयोग केले. बघा इलेक्ट्रोड कसे लावलेले आहेत. आणि इलेक्ट्रोड लावले आणि दादीला जाणून बुजून दादीला राग टेम्पोरल लोब स्टिम्युलेट केला गेला दादीचा. दादीला कॅल्क्युलेशन करायला लावलं की 100 मधून 7 काढा, त्याच्यामधून परत 7 काढा, डोळे उघडे ठेवा, डोळे बंद करा. आणि दादीला राग येईल असं वागले गेले. पण दादीचं चमत्कार काय केला, दादीनी सगळ्या स्टेज मध्ये डेल्टा स्टेज दाखवली. डेल्टा स्टेज जी ईईजी मध्ये आम्ही बघतो, डीप स्लीप मध्ये येते. जेव्हा आपण गहन निद्रेमध्ये असतो तेव्हा डेल्टा स्टेज येते. दादीनी ही स्टेज सगळ्या स्टेज, पहिलं सायंटिस्टना वाटलं आमची मशीन खराब झाली आहे म्हणून, मग त्यांनी पुन्हा पुन्हा चेक केलं तेव्हा त्याला कळलं की मशीन बरोबर आहे, दादीच्या योगाचा परिणाम आहे. आणि दादी 94 इयर्स, तिला मग ते अवॉर्ड मिळालं. फॉरेन ऑस्ट्रेलियावाल्यांना विश्वास बसेना असं कधी, त्यांनी तुम्हाला आमच्याकडे पाठवा दादीला. दादीनं परत चेक केलं, दादी पुन्हा डेल्टा स्टेज दाखवली आणि दादीचं नाव पडलं. दादीला दादी नाही म्हणत आता, फॉरेन मध्ये दादीला म्हणतात डेल्टा वुमन. तिचं नावच पडलंय डेल्टा वुमन. डेल्टा फार डीप स्लीप म्हणजे जी आपण गहन निद्रेमध्ये अनुभव करतो ती दादी जागृत अवस्थेमध्ये अनुभव करते. शरीर बिलकुल डीप स्लीपवाल्या स्टेजमध्ये असतं. तर ह्या अवस्थेमध्ये आपण आता जाणार आहोत. तुम्ही याचा अनुभव घ्यायचा आहे. आवाज
इट फ्लोज थ्रू ऑल आवर एनर्जी ट्यूब्स.
आपण आता असा अनुभव करणार आहोत.
When cosmic energy is passing through energy tubes, because of its heavy flow, it cleanses all etheric patches. When etheric patches are cleansed, we come out of all our illnesses.
Asha prakare apan acha anubhav karnar ahot, parmatma kadun ata shakti ghenar ahot.
When energy starts flowing through the Brahma Rantra,
त्यामुळे ध्यान लक्षपूर्वक याला बघा.
ऑर हेवनेस ऑफ द होल बॉडी.
प्रत्येक पेशीमध्ये आपण ही ऊर्जा पाठवणार आहोत.
इन अ पर्टिक्युलर रिजन वी मे गेट इचिंग सेन्सेशन ऑर पेन इन दॅट रिजन. समटाइम्स वी मे एक्सपिरियन्स पेन इन व्हेरियस प्लेसेस इन द फिजिकल बॉडी. फॉर दीज पेन्स वी नीड नॉट टेक एनी मेडिसिन. All these pains will vanish by doing more meditation.
सर्व तयार आहेत असा अनुभव करायला. आर यू रेडी? तयार आहात? मोबाईल कोणाकोणाकडे जरा हात वर करा. मोबाईल किती जणांकडे? कृपया त्याला स्विच ऑफ करा. 5 मिनिटांसाठी स्विच ऑफ करा किंवा सायलेंट मोडवर ठेवा. आणि प्लीज गेटवाल्यांनी लक्ष द्यायचं, कोणाला डिस्टर्ब करू नका. ठीक आहे ना? या वेळेला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा किंवा स्विच ऑफ करा. तुम्ही त्यांना सोडायचं असेल तर मागच्या गेटने सोडा, मागून येऊ द्या, पुढून येऊ द्या नको. ठीक आहे? सरळ बसायचं सगळ्यांनी, सरळ. कंबर आणि मान एका लाईन मध्ये ठेवा. 3 स्टेजेसमध्ये आपण याचा अनुभव करणार आहोत. आमच्याकडे भरपूर असे पेशंट येतात ज्यांना रात्री झोप नाही लागत, राग भरपूर येतो, टेन्शन भरपूर येतो, अँझायटी असते, चिंता असते. तर आम्ही त्यांना फिजिकली पहिलं रिलॅक्स करतो. शरीर पहिलं रिलॅक्स झालं पाहिजे, ज्याला सुखासन म्हटलेलं आहे. शरीर एकदा रिलॅक्स झालं मग आपण आत्मध्ये जायचं आणि आत्मिक स्वरूपात इथे दोन डोळ्यांच्या मध्ये, विच इज द प्लेस ऑफ सोल, हायपोथलॅमस, इथून आणि इथून आपण जर होल केला तर मीटिंग पॉईंट जिथे आहे तिथे हंसासारखी प्रतिमा आहे. दोन लॅटरल वेंट्रिकल्स, पिच्युट्री, एक हंस आहे, कार्पस कॅलसम. तर तो हंस आतमध्ये आपला जिथे आत्मा निवास करते, हायपोथलॅमस, तर इथून तो जवळ आहे, डोळ्यांच्या मागे आहे. तर इथे आपलं आपण ध्यान घेत जाणार आहोत, नेणार आहोत. लक्षपूर्वक बघा, कदाचित तुम्हाला याचा अनुभव होईल. कारण मी भरपूर सेशन घेतो तेव्हा लोकांना याचा अनुभव होतो. एक अतिशय सुंदर चमकणारा सीता, जसा काजवा असतो, काजवा किंवा फायरफ्लाय ज्याला जुगनू म्हणतात, तशा प्रकारची तुम्हाला ज्योतीचा अनुभव होईल. त्या अवस्थेमध्ये राहायचं आणि नेक्स्ट स्टेज जसं आपण याच्यामध्ये दाखवलं परमात्मा तुम्हाला शक्ती देणार आहे. प्लॅटिनम जुबली वर्ष आहे ब्रह्माकुमारीचं, सगळीकडे सगळ्यांना चांगले अनुभव होत आहेत आणि इथे बीके पण भाई बहिणी बसले आहेत. बीके किती आहे जरा हात हात वर करा. अच्छा, ते पण तुम्हाला सहयोग देतील, त्यांचे योगाचे व्हायब्रेशन तुम्हाला मिळतील. एक असा वेगळाच कॉन्शियसनेस इथे आता तयार होईल, तर आपण सर्वांनी त्याचा अनुभव घ्यायचा आहे. एक रिक्वेस्ट आहे, मी दोन शब्द जास्त वापरणार आहे, रिलॅक्स अँड लेट गो. जेव्हा मी रिलॅक्स म्हणेन शरीराला एकदम हलकं सोडायचं आहे, लेट गो म्हणालो तर मनामध्ये जे काही विचार असेल त्यांना पण परमात्म्याला समर्पित करायचं आहे, ज्याला आपण पकडून ठेवलेलं आहे. तयार आहात सगळे? रेडी? मान आणि कंबर एका लाईन मध्ये. पुढच्या 5-10-15 मिनिटापर्यंत तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकायला येणार आहे, बाकी तुम्हाला काही ऐकायला येणार नाही आहे. सॉफ्ट म्युझिक चालणार आहे, माझ्याकडे लक्ष द्यायची काही आवश्यकता नाही आहे. समोर एक ज्योती आहे, तिकडे तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. आयडियली यू शुड कीप युअर आईज ओपन, डोळे उघडे ठेवायचे आहेत. पण जर तुम्हाला पहिल्यांदा करता, तुम्हाला जर वाटत असेल मी एकाग्र होऊ शकत नाही, तर डोळे बंद करायचे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांनी काळजी घ्यायची आहे की दुसऱ्यांना डिस्टर्ब होता कामा नये. भरपूर लोकांना खोकला येण्याची शक्यता आहे, खोकायचं आहे तर आता खोकून घ्या, नंतर खोकू नका. कारण जसं आपण डीप मेडिटेशन मध्ये आपला श्वास जवळजवळ थांबलेला असतो, त्यामुळे कफ रिसेप्टर्स आपले ऍक्टिव्हेट होतात आणि खोकला येतो. उगाच खोकू नका, जरुरत असेल तरच खोका. सरळ बसा, लक्ष फक्त माझ्या शब्दांकडे तुमचं असेल, माझ्याकडे बघायची काही आवश्यकता नाही आहे. रिलॅक्स व्हा. ओम शांती, ओम शांती. जागृत व्हा, जागृत व्हा. आपल्या चारी बाजूला या हॉल मध्ये जी काही प्रकंपना आहेत त्याचा अनुभव घ्या. बिकम अवेअर, बिकम अवेअर. पंख्यांचा आवाज येतो आहे त्याच्या प्रती जागृत व्हा. व्हेरी गुड, माझ्या जागृतीचा स्तर वाढत चाललेला आहे. बिकमिंग अवेअर. लोकांच्या बोलण्याचा आवाज येतो आहे त्याच्या प्रती जागृत व्हा. या हॉल मध्ये एक उष्मा आहे, हॉट फीलिंग आहे, त्याच्या प्रती जागृत व्हा. बिकम अवेअर. माय अवेअरनेस इज एक्सपांडिंग. आणि जर तुम्ही खरोखरच जागृत असाल तर तुम्हाला आपल्या आजूबाजूला बसलेल्या व्यक्तीचा श्वसनाचा आवाज, श्वसनाचा आवाज देखील तुम्हाला अनुभव होईल. बिकम अवेअर, कॅच द ब्रीदिंग साऊंड ऑफ द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू. बिकम अवेअर. खूप बरं वाटतंय, माझ्या जागृतीचा असा रंगाचा प्रकाश पाठवत आहे, ब्ल्यू कलर लाईट. निळ्या रंगाचा प्रकाश आकाशातून माझ्याकडे येत आहे. विज्युअलाइज करा, हा प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये येत आहे आणि माझ्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. जसा हा प्रकाश माझ्या शरीरात पसरत आहे, शरीरातील सर्व ब्लॉकेजेस अवरोध दूर होत चाललेले आहेत. सगळे टॉक्सिन्स विषारी पदार्थ माझ्या शरीरातून बाहेर फेकले जात आहे. मी बिलकुल शांत आणि रिलॅक्स आहे. खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी बिलकुल शांत झालेलो आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी शुद्ध आणि पवित्र होत चाललेली आहे. बिलकुल शांत आणि रिलॅक्स, एकदम शांत, रिलॅक्स. खूप बरं वाटतंय, बिलकुल शांत. परमात्म्याची शक्ती माझ्या मधील सर्व विकारांना दूर करत आहे. माझं शरीर आणि मन बिलकुल शांत. असं वाटतंय की या अवस्थेमध्येच राहावं, बिलकुल शांत। आकाशातून निळा रंग माझ्याकडे येतो आहे आणि पूर्ण शरीरामध्ये पसरतो आहे। माझं संपूर्ण शरीर एका दिव्य प्रकाशाने भरपूर झालेलं आहे। परमात्म्याची संतान मी शांत स्वरूप आहे। शांत शांत, रिलैक्स, शरीराला बिलकुल स्थिर ठेवायचं आहे। फक्त जर माझे डोळे बंद झाले असतील तर डोळे उघडायचे आहेत। अनुभव करा, माझे डोळे उघडे आहेत पण शरीर बिलकुल शांत आणि रिलॅक्स आहे। याचा अर्थ दिवसभर काम करताना देखील या अवस्थेमध्ये मी राहू शकतो। हात आणि पायाची बोटं हळूहळू हलवायची आहेत। अनुभव करा, हात आणि पायाची बोटं हलता आहेत, शरीर स्थिर आहे, डोळे उघडे आहेत। याचा अर्थ दिवसभर काम करताना देखील ऑफिसमध्ये, क्लिनिकमध्ये या अवस्थेत मी राहू शकतो, कारण ही माझी ओरिजिनल अवस्था आहे। ओरिजिनल अवस्थेमध्ये मी शांत स्वरूप आहे। पूर्ववत आपल्या अवस्थेत यायचं आहे हळूहळू। प्लीज कम बॅक टू द ओरिजिनल स्टेज। And good morning everybody. ओम शांती, ओम शांती। आपला नेक्स्ट प्रोग्राम आहे। अशा प्रकारे आपण ह्या ब्रह्मांडच्या अवस्थेमध्ये जातो। दोन पॉइंट मी फक्त सांगणार आहे। आपण म्हणतो अहम ब्रह्म निवासी, नॉट ब्रह्मास्मी। क्लॅरिफाय केलं पाहिजे, आपण ब्रह्म निवासी आहोत, ब्रह्मास्मी नाही आहोत। आणि शिवची संतान आहोत आपण, शिवोहम नाही आहोत, शिव संतानम अहम, नॉट शिवोहम। हा अनुभव आपल्याला होतो ह्याच्यामध्ये आणि हे सायंटिफिक प्रूफ आहे। मी जे म्हणालो इथे काही जण अतिशय चांगल्या स्टेजमध्ये गेले होते, त्या लोकांनी जर मेडिटेशन केलं तर ते फार ऍडव्हान्स स्टेजला जातील, असा फोटोग्राफ आम्ही त्यांचा काढतो। किर्लियन फोटोग्राफी आम्ही याला म्हणतो। तुमचा ऑरा, तुमचा लाईट प्रकाश तुम्ही फोटोग्राफ करून पाहू शकता। आणि हे सूक्ष्म शरीर आहे, हल्ली सायंटिस्ट त्याला स्वीकार करायला लागलेले आहेत। बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर मेडिटेशन सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि आपण या अवस्थेत जाऊ शकतो। तर माझं असं म्हणणं आहे की आजपासून तुम्ही बहाने देऊ नका, व्यस्त आहे। तुम्ही असं म्हणा की प्रायोरिटी, आणि आपली सर्वांची प्रायोरिटी सध्याच्या युगामध्ये मेडिटेशन असली पाहिजे असं मला वाटतं। जर मेडिटेशन आपण नाही केलं तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भरपूर त्रास होऊ शकतो। औषधं एका लिमिट पर्यंत काम करतात, त्याच्यानंतर औषधं काम करत नाही। मी अनुभवाने सांगतोय, 15 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतोय। गायनेकोलॉजिस्ट गुजरात मधले, एका दिवसामध्ये स्वतः तिने 15 अल्प्राक्सच्या गोळ्या घेतल्या। अल्प्राझोलाम झोपेची गोळी आहे, तर माझ्याकडे आली म्हणजे मी 15 गोळ्या खाल्ल्या पण माझं डोकं दुखी थांबत नाहीये। एक लिमिट असते गोळ्या घ्यायची, आणि मेडिटेशन केल्यावर आम्ही बघितलं तिच्या त्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या। इट्स अ मिरॅकल जे मी पाहिलं। अशा भरपूर केसेस आमच्याकडे, तुम्हाला एंजियोग्राफीचे प्रूफ पण दाखवले। मी एवढंच म्हणेन जे आज पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी राजयोगचा कोर्सचा जरूर अनुभव घ्या आणि घरी याचा अनुभव करा. 20 मिनिटं सकाळी आणि 20 मिनिटं झोपण्यापूर्वी जर हे ध्यान तुम्ही केलं तर तुमच्या शरीरामध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस दिसायला लागतील आणि किती त्रस्त आणि व्यस्त जरी तुम्ही असलात तरी मस्त अवस्थेचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. या प्लॅटिनम जुबली तर्फे ब्रह्मा कुमारी तर्फे तुम्हाला फार फार शुभेच्छा. तुमचं सर्वांचं आयुष्य सुखी राहो, तुमच्या आयुष्यातील समस्या कमी हो आणि तुम्ही आनंदी जीवन जगा आणि तुम्हाला भरपूर यश मिळो ही माझी शुभेच्छा. धन्यवाद. ओम शांती.
ओम शांती. खूप खूप धन्यवाद आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. आपण फार सोप्या आणि सहज शब्दांमध्ये आम्हाला हे जाणून दिलेलं आहे की आम्ही जेव्हा व्यस्त असतो तेव्हा किती त्रस्त होतो आणि ह्याच्यातून निघण्यासाठी सहज राजयोगाचा किती आपल्याला फायदा होतो याची आपण जाणीव करून दिलेली आहे. आपण पाहिलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये होत असलेल्या अनेक ज्या व्याधी आहेत, अनेक जे आजार आहेत किंवा त्यांनी जी ब्लॉक्ड अवरोधन्स ह्या शब्द उपयोग करून आपल्याला जी काही मेकॅनिझम्स समजावलेली आहेत, मी समजते सर्वांना जे काही इथे मेडिकोज उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर इतरही जे काही इथे उपस्थित दर्शक आहेत त्यांना सगळ्यांना ही गोष्ट नक्कीच समजली असणार आहे. आता ह्या क्षणाला 1-2 मिनिटात असं आम्हाला वाटलं की बुज जाय क्षमा तो जल सकती है, बुज जाय क्षमा तो जल सकती है, तूफानों से कश्ती निकल सकती है. मायूस न हो, इरादे न बदल, तकदीर किसी वक्त भी बदल सकती है, बदल सकती है. मी समजते आपल्या सगळ्यांना एक क्षणासाठी तरी असं वाटलं असेल ना की नक्कीच मी कधीतरी रिलॅक्स फील करू शकेन हे सर्व काही ऐकल्यानंतर. काय वाटतं आपल्याला, येस ऑर नो? ऍब्सोल्युटली थँक्यू. हे खूप मोठं ऍप्रिसिएशन आहे आपल्याकडून आमच्यासाठी, परंतु ह्या गोष्टीचा तुम्ही सर्वांनी नक्कीच उपयोग करून घ्यावा असं आम्हाला अगदी मनापासून वाटतंय. आणि डॉक्टर सचिनचे पुन्हा मी एकदा आभार प्रकट करते की आपण इथे येऊन आपल्या वेळेतून वेळ काढून आम्हाला हे सर्व मार्गदर्शन दिलं, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गमसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मा कुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्मा कुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.